चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विदेशी मुद्रा संकटामध्ये श्रीलंकेचा साखर आयातीवर प्रतिबंध। श्रीलंकेच्या अर्थमंत्रालयानं देशातील विदेशी मुद्रा संकटाला पाहून तांदूळ, आटा, साखर, मैदा आणि इतर वस्तूंच्या आयातीवर प्रतिबंध घातला आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकी डॉलरसमोर श्रीलंकन रुपयाच्या मूल्यातील घट पाहून श्रीलंकेनं हे पाऊल उचललं आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत श्रीलंकेचा रुपया 246 रुपये इतक्या खाली आला होता. अर्थमंत्रालयानं सांगितलं की सीमा शुल्क विभाग आणि वाणिज्यिक बँकांनी 156 प्रकारच्या उत्पादनांच्या आयातीला सस्पेंड केलं आहे. त्यानुसार तांदूळ, कणिक, साखर, बेकरी उत्पादन आणि फर्निचर सारख्या उत्पादनांना लेटर्स ऑफ क्रेडिट, स्वीकृत दस्तऐवज, थकबाकी भागवण्याचे दस्तावेज आणि पुढील थकबाकी भागवण्याअंतर्गत आयात केले जाऊ शकत नाही. श्रीलंकेला आपला घरगुती वापर पूर्ण करण्यासाठी आयातीवर निर्भर राहावं लागत आहे.